chinimandi.com पॉडकास्ट।
केनियामध्ये होणार साखर कारखान्यांचं खासगीकरण। केनियामध्ये साखर उद्योगाला पुनर्जीवित करण्यासाठी देशातील साखर कारखान्यांच्या खासगीकरणाबरोबरच साखरेवर अतिरिक्त करही लावला जाईल। या कराचा भार साखरेच्या ग्राहकांवर येईल अशी माहिती राष्ट्रपती कार्यालयानं दिली आहे। उद्योगातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार खराब मशीन्स, उत्पादनाचं उच्चतम मूल्य आणि सरकारकडून वेळेवर न मिळणारी आर्थिक मदत यामुळे पूर्वी आफ्रिकी देशांमध्ये साखर उद्योग संकटात आहे। राष्ट्रपती कार्यालयाकडून आलेल्या माहितीमध्ये सांगितलं आहे की सरकारनं साखर उद्योग पुनर्जीवित करण्यासाठी गठित टास्क फोर्सच्या सर्व शिफारसी मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे। टास्क फोर्सनं साखरेवर अतिरिक्त कर लावण्याची शिफारसही केली आहे। यामुळे मिळणाऱ्या महसुलात ऊस शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याबाबतचा मुद्दा नमूद केला आहे। टास्क फोर्सनं साखर आयातीच्या नियमात परिवर्तन करण्याचीही शिफारस केली आहे। केनिया सरकारनं 2015 देशातील साखर कारखान्याचं खासगीकरण करण्याचा प्रयत्न केला होता, ज्या अंतर्गत 5 सरकारी साखर कारखान्यांचे शेअर्स विकण्याची घोषणा केली होती। या घोषणेला कोर्टात आव्हान दिलं गेलं। यानंतर कोर्टानं सरकारच्या या निर्णयाचं निरसन केलं। तेव्हा सरकारच्या खासगीकरण आयोगानं क्षेत्रीय सरकारांसहित इतर पक्षांनाही यामध्ये सामील करून ही प्रक्रिया पुन्हा सुरू केली। 2015 देशातील साखर कारखान्यांच्या खासगीकरणाच्या अपयशी प्रयत्नानंतरच केनिया सरकारनं 2017 टास्क फोर्सचं गठन केलं।